तर चला पुन्हा एकदा ध्यान करूया. याच्या आधी केलं होतं अगदी तसंच. कसं केलं होतं ते लक्षात आहे ना? तर खूप आरामात बसा, खूप आरामात. कंबर, पाठ, मान हे तिन्ही सरळ ठेवा. जेव्हा जेव्हा लक्षात येईल वाकली आहे तेव्हा परत सरळ करा. डोळे बंद ठेवा. जे लोक चष्मा लावतात त्यांनी नेहमी ध्यानाच्या वेळी आपला चष्मा काढूनच ध्यान करायचा आहे. तर आता चष्मा काढून ठेवा आणि तोंड पण बंद ठेवायचं आहे. आणि जसं आधी सांगितलं होतं की श्वास तर नाकानेच घ्यायचा आहे, तोंडाने घ्यायचा नाही, याकरता तोंड बंद ठेवा. आता सारं लक्ष नाकाच्या दरवाजांवर ठेवा. जसा पहारेकरी दरवाजांवर उभा असतो ना, तसंच आपल्या मनाला तिथे टिकवून ठेवा. जसं पहारेकऱ्याला माहिती असतं की या दरवाजातून कोण आत आलं, कोण बाहेर गेलं, पहारेकरी आहे ना, खूप लक्ष ठेवतो. असेच आपल्या मनाला पहारेकरी बनवून इथं टिकवून ठेवा. हा श्वास आत आला तर फक्त इतकंच जाणार की हा श्वास आत आला, इथूनच जाणार. हा श्वास बाहेर गेला तर फक्त इतकंच जाणार की श्वास बाहेर गेला, इथूनच जाणार. आणि हे पण लक्षात घ्या की हा आत येणारा श्वास, हा बाहेर जाणारा श्वास मोठा आहे, मोठा आहे तर मोठा आहे. फक्त जाणायचं आहे, मोठा आहे हे जाणा, छोटा आहे तर बस छोटा आहे, एवढंच जाणं. मंद आहे तर मंद आहे, हलका आहे तर हलका आहे, जसा आहे बस फक्त जाणायचं आहे, फक्त जाणायचं आहे. आणखी काही करायचं नाही. जसा आहे तसा आहे, त्याला बदलायचं नाही, बदलायचा प्रयत्नही करायचा नाही. आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, श्वासाच्या बरोबर कोणताही शब्द जोडायचा नाही, कोणतंही नाव जोडायचं नाही, कोणताही मंत्र जोडायचा नाही, फक्त श्वास जसा आहे तसा त्याला जाणायचा आहे, त्याच्याबरोबर काही जोडायचं नाही, आणि श्वासाबरोबर कोणतंही रूप जोडायचं नाही, कोणतीही मूर्ती जोडायची नाही, कोणतीही आकृती जोडायची नाही, आपल्याला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, आपल्याला आपल्या श्वासाला जाणायचं आहे जसा आहे तसा, बस एवढंच जाणायचं आहे, आणखी काही नाही। आणि कधी असंही होईल, अरे श्वासाला जाणता जाणता हे मन कुठं भटकलं रे, कोणत्या गोष्टीत अडकलं, अरे काय काय गोष्टी आठवायला लागल्या, श्वासाला तर विसरूनच गेलं, कधी या गोष्टीत अडकलं तर कधी त्या गोष्टीत अडकलं, कधी पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवायला लागल्या त्यातच अडकलं, तर कधी पुढे हे करू असं करू असं व्हायला पाहिजे यामध्ये अडकलं, विसरलं ना श्वासाला। तर जेव्हा केव्हा जाग येईल, अरे बाबा माझ्या मना तुला श्वासाबरोबर राहायचं होतं ना, कुठे गेलास, त्याला परत श्वासावर घेऊन येऊया। भटकणं तर त्याचा जुना स्वभाव आहे, भटकतच राहतं, खूप चंचल आहे ना, खूप भटकत राहतं, त्याला परत श्वासाच्या जाणीवेवर आणायचं आहे, हीच आपली साधना आहे, हाच अभ्यास आहे, हेच काम आहे। भटकलं तो परत आणायचं, भटकलं तो परत आणायचं, खूप समजूतदारपणे काम करत राहा। कधी कधी असं पण होईल, की एक दोन श्वासाला जाणल्यावर भटकलं. बास एक श्वास दोन श्वास जाणले आणि हे तर गेलं, आणि गेलं तर गेलं, पण किती वेळ भटकत राहिलं. जेव्हा जेव्हा असं व्हायला लागेल तेव्हा श्वासाला थोडस जोरात घ्या, थोडस जोरात. येणारा श्वास पण थोडासा जोरात, जाणारा श्वास पण थोडासा जोरात. जसं जाणीवपूर्वक श्वास घेतो आहोत तो तर आपला स्वाभाविक श्वास होता, आपोआप येत होता, आपोआप जात होता, त्याला आपण बघूही शकत नव्हतो किंवा त्याचा अनुभवही करू शकत नव्हतो, मन भटकत होत. आता आपण जरा जाणीवपूर्वक श्वास घेत आहोत, प्रयत्नपूर्वक घेत आहोत, थोडासा जोरात, जाणत राहा, जाणत राहा, जाणत राहा. मग त्याला थोडा सावकाश होऊ द्या, स्वाभाविक होऊ द्या. असाच प्रयत्न करत राहायचा आहे, हाच तर व्यायाम करायचा आहे. भटकणाऱ्या मनाला एका ठिकाणी टिकवण्याचा प्रयत्न करतच राहायचा आहे. खूप जागरूक, खूप सावधान, खूप सावधान. आपल्या श्वासाप्रती सावधान, श्वासाच्या येण्या जाण्याप्रती सावधान, सावधान, सावधान. खूप मंगल हो, खूप कल्याण हो, खूप भलं हो.